नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये. मी आर जे स्मिता आपल्या सगळ्यांचे प्रजासत्ताक दिन विशेष सत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊयात प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्त्व. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती, तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पंतप्रधान किंवा राजनीतिक पक्षाचा उमेदवार याला निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपल्या देशाच्या बाजूने विचार करण्याचे कौशल्य आपल्या नेत्याकडे असले पाहिजे. वंश, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्चवर्ग, मध्यमवर्ग, कनिष्ठ वर्ग, निरक्षरता इत्यादी भेदभाव न करता भारत हा एक विकसित देश बनण्यासाठी देशातील सर्व राज्ये, गावे, शहरे यांचा समान विचार केला पाहिजे. आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, शहीद चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, झासीची राणी इत्यादी भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी या लोकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यामुळे आपण आपल्या देशासाठी केलेले समर्पण कधीही विसरू शकत नाही. या महान लोकांमुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही दबावाशिवाय आपल्या देशात मुक्तपणे जगू शकतो आणि आपला विकास करू शकतो. आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की एक राज्यघटना आणि एक संघराज्याच्या अखत्यारीत आम्ही या विस्तीर्ण भूमीचा संपूर्ण भाग एकत्र केला आहे, ज्याची लोकसंख्या 32 कोटीहून अधिक स्त्री पुरुष आहे. देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष असे महत्त्व आहे, कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. पाहूयात काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर 2 महिन्यांत म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला होता. 1950 रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या रूपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची ही परंपरा सुरू झाली. आज देशाचा 73वा प्रजासत्ताक दिन. भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे होतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमधील इंडिया गेटवर भव्य परेडचं आयोजन देखील करण्यात येतं. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्य भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पुन्हा एकदा सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.